चीनीमंडी.com पॉडकास्ट।
टोळांपासून ऊस पिकाच्या सुरक्षेसाठी सुरू आहेत सर्व आवश्यक उपाय। उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील कृषी विभागांसाठी टोळधाडीशी निपटणं नवीन आहे। यासाठी कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय स्थानिक प्रशासनानं अपारंपरिकतेला जवळ केलं आहे आणि संभावित रूपानं अप्रमाणित अर्थात सायरन वाजवणं, जोरात संगीत वाजवणं आणि किड्यांना घाबरवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करणं इत्यादी। ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं की आमच्याजवळ गेल्या प्रमुख टोळधाडीच्या आक्रमणाचं कोणतंही रेकॉर्ड नाही। त्यांनी सांगितलं की ऊसाच्या पिकाच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक सुरक्षात्मक उपाय करण्यात येणार आहेत। भुसरेड्डी उत्तर प्रदेशात टोळ संदर्भातील बाबींचा समन्वय करत आहेत। प्रयागराजचे जिल्हा कृषी अधिकारी अश्विनी कुमार सिंह यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना सूचित केलं आहे की ते टीन ड्रम, प्लेट्स आदी वाजवून टोळांना दूर घालवू शकतील। याशिवाय त्यांना टोळांपासून बचाव करण्यासाठी आपल्या पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे। प्रयागराजची सर्व गावं आणि शेतकऱ्यांना टोळांच्या आक्रमणाबाबत सतर्क केलं जात आहे आणि जर ते झुंड दिसले तर त्याबाबत ग्रामपंचायत आणि कृषी तांत्रिक सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितलं आहे। आग्रा जिल्ह्यात प्रशासनानं रासायनिक स्प्रे असलेले लेस 207 ट्रॅक्टर तैनात केले आहेत। झाशी जिल्हा प्रशासनानं फायर ब्रिगेडला रसायनांच्या सोबत स्टँडबायवर राहणं, कीटकांना पळवण्यासाठी सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत। उत्तर प्रदेशमध्ये झाशी, ललितपूर आणि हमीरपूर जिल्ह्यांमध्ये टोळांनी पिकांचं नुकसान केलं आहे आणि आग्रा, अलीगढ, मथुरा, फिरोजाबाद आणि इटावासारख्या आणखी 15 जिल्ह्यांना धोका आहे। भुसरेड्डी यांनी सांगितलं की ऊसाच्या पिकाच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक सुरक्षात्मक उपाय केले जात आहेत। त्यांनी सांगितलं की जर ऊसाच्या पिकामध्ये टोळ दिसले तर विभागानं कीटकनाशक क्लोरपिरिफोस 20% ईसी, क्लोरोपिरिफोस 50% ईसी, बंडी ओमेथ्रीन, फ्रिप्लॉलिन आणि लंबड यांची तत्काळ फवारणी करण्याची शिफारस केली आहे।